संतांच्या सुविचारांचे करुणी घे मंथन मानवा तर हरीचे चिंतन मानवा तर हरीचे चिंतन मानवा तर हरीचे चिंतन मिळते इच्छित फळ भक्तीचे खरे खुरे साधन मुक्तीचे दिव्य शक्तीचे नितने माने दिव्य शक्तीचे नितने माने घ्यावे अंतर्यामी तो विश्वंभर सत्ता त्याची चरा चरावर करता हरता सुख देणारा करता चिंतन मानवा कर हरीचे चिंतन पूर्ण ब्रह्म तो प्रभु अविनाशी हरण करी पापांच्या राशी शरण जाऊनी नित्य स्मरूनी शरण जाऊनी नित्य स्मरूनी कर जीवन चंदन मानवा कर हरीचे चिंतन मानवा कर हरीचे चिंतन अनंत शक्ती हरिनामाची वाट धरावी निज धामाची भवसागर करण्यासाठी भवसागर करण्यासाठी तोड माया बंधन मानवा कर हरीचे चिंतन चिंतन श्री संतांच्या सुविचारांचे करुणी घे मंथन मानवा कर हरीचे चिंतन मानवा कर हरीचे चिंतन मानवा कर हरीचे चिंतन।